it's a blessing for Mike and I to be here, and we have prayed much about the time that we're going to have with you men.
आणि प्रियांनो इथं येऊन फार आशीर्वादित आम्ही झालेलो आहोत आणि आम्ही फार प्रार्थने आणि अपेक्षेने इकडे आलेलो आहोत.
It's our desire that that we would simply share the word with you, but that you men would also interact with us and that we would edify one another.
आणि आमची इच्छा आहे की फक्त आम्हीच एकतर्फी तुम्हाला वचन सांगू नये, तर तुम्ही पण आम्हाला प्रोत्साहन द्यावं आणि तुमचे विचार आणि वचन आम्हाला पण सांगावं.
So I'm gonna do this first session, and when I'm finished, I'd like you men to have questions or response or application to share also.
आणि मग माझं जे शिक्षणाचा वेळ संपल्यावर तुम्ही एकमेक मला प्रश्न विचारू शकता, तुमचे विचार मांडू शकता आणि ह्याचं लागूकरण कसं होईल ते पण सांगू शकता.
The theme of our time together is gospel driven leadership.
आणि आज मुद्दा असा आहे की सुवार्तेने प्रेरित पुढारपण.
It's the job of the under shepherds of Christ's flock.
आणि ख्रिस्ताचे जे मेंढपाळ आहेत त्यांचं हे काम आहे.
To make sure that everything the church does.
आणि त्यांची जबाबदारी आहे की प्रत्येक गोष्ट जी मंडळी करते.
The gospel of Christ crucified is front and center.
आणि पुढाऱ्यांची जबाबदारी आहे की मंडळीमध्ये सुवार्ता सर्व केंद्रबिंदू आणि पुढे असायला पाहिजे.
The person of Christ and the message of Christ.
आणि ख्रिस्त जो पुरुष आणि त्याचा जे आपल्याला संदेश आहे.
Should permeate our worship, our fellowship, every gathering. And every time we preach
आणि प्रत्येक वेळेस जेव्हा आपण एकत्र येतो आपण सहभागीता घेतो तेव्हा ख्रिस्त केंद्रबिंदू असायला पाहिजे आणि त्याने सर्व काही व्यापून टाकायला पाहिजे.
For these first two sessions together.
आणि पहिले हे जो दोन सेशन होणार आहेत आपले.
I want to drive home what I believe would be the two pillars of gospel driven leadership.
आणि दोन असे खांब त्याच्यावर हे सगळं आधारित असणार आहेत आणि ते दोन खांब मी तुम्हाला देणार आहे.
The first is proclamation.
पहिली गोष्ट म्हणजे घोषणा.
We must preach Christ.
आपण ख्रिस्ताची घोषणा केली पाहिजे.
And the second is incarnation.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे जवळ येणं किंवा देह धारण करणं.
We must model Christ.
आणि जणू काय ख्रिस्त आपल्यामध्ये ह्याचं उदाहरण आपण लोकांना दिलं पाहिजे.
So I want to begin this morning with our foundation, which is the proclamation of Christ.
आणि पहिली गोष्ट आज पहिल्या सेशन मध्ये की ख्रिस्ताची घोषणा.
So turn with me if you would to 1 Corinthians chapter 3.
पहिले करिंथ याचा तिसरा अध्याय जर का आपण पाहिला.
We'll be reading from verses 9 through 17.
आणि 9 ते 17 ही वचन आपण पाहणार आहोत. पहिले करिंथ 3 9 पासून 17.
Paul writes, For we are God's fellow workers.
कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत.
You are God's field, God's building.
तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असा आहात.
According to the grace of God given to me.
माझ्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहाच्या मानाने.
Like a skilled master builder, I laid a foundation.
मी कुशल कारागिराच्या पद्धतीप्रमाणे पाया घातला.
And someone else is building upon it.
आणि दुसरा त्याच्यावर इमारत बांधित आहे.
Let each one take care how he builds upon it.
तर त्यावरचे बांधकाम आपण कसे करीत आहोत ह्याविषयी प्रत्येकाने जपावे.
For no one can lay a foundation other than that which is laid.
येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया त्याच्या वाचून दुसरा पाया कोणालाही घालता येत नाही.
Which is Jesus Christ.
या पायावर म्हणजे तो येशू ख्रिस्त.
Now if anyone builds on the foundation.
या पायावर कोणी सोने रुपये मौल्यवान पाषाण लाकूड गवत.
With gold, silver, precious stones.
सोने रुपये सोने रुपये मौल्यवान पाषाण लाकूड गवत पेंढा ह्यांनी बांधतो.
Each one's work will become manifest.
तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल.
For the day will disclose it.
तो दिवस ते उघडकीस आणेल.
Because it will be revealed by fire.
कारण तो अग्नीसह प्रगट होईल.
And the fire will test what sort of work each one has done.
आणि प्रत्येकाचे काम कसे आहे ह्याची परीक्षा ह्या अग्नीने होईल.
If the work that anyone has built on the foundation survives.
ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल.
He will receive a reward.
त्याला मजुरी मिळेल.
If anyone's work is burned up, he will suffer loss.
ज्या कोणाचे काम जळून जाईल त्याला तोटा होईल.
Though he himself will be saved.
तथापि तो स्वतः तारला जाईल
but only as through fire.
परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडल्यासारखा तारला जाईल.
Do you not know that you are God's temple?
तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतोय, तुम्हाला ठाऊक नाही काय?
And that God's spirit dwells in you.
तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतोय, तुम्हाला ठाऊक नाही काय?
If anyone destroys God's temple,
जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करीतो,
God will destroy him.
तर देवा त्याचा नाश करीत.
For God's temple is holy and you are that temple.
कारण देवाचे मंदिर पवित्र आहे आणि तेच तुम्ही आहात.
In our church we love to sing the old hymn.
आणि आमच्या मंडळी मध्ये एक जुनं गाणं आम्हाला फार आवडतं.
The church's one foundation is Jesus Christ her Lord.
मंडळी एक मंडळी जी आहे तिला एकच पाया आहे आणि तो म्हणजे येशू ख्रिस्त.
She is his new creation by water and the word.
आणि मंडळी जी आहे त्याची नवी निर्मिती आहे पाण्याने आणि वचनाने.
From heaven he came and sought her.
आणि स्वर्गातून तो तिच्यासाठी आला.
To be his holy bride.
आणि ती त्याची पवित्र वधू होण्यासाठी.
With his own blood he bought her.
आणि त्याच्या स्वतःच्या रक्ताने तिला खंडिला आहे.
For her life he died.
आणि तिच्या जीवनासाठी तो मेला.
Jesus Christ is the foundation of our churches in that he brings them into being through his word.
आणि येशू हा मंडळीचा पाया कसा आहे तर येशू मंडळीला जन्म देतो त्याच्या वचनाद्वारे.
He is the living head over our churches.
आणि तो आपल्या मंडळांचा प्रमुख मस्तक आहे.
Nourishing them through his word.
आणि त्याच्या वचनाद्वारे तो मंडळीला भरवत आहे, पोषत आहे.
And preparing them as a holy bride for his coming.
आणि त्या मंडळीला एक पवित्र वधू म्हणून तो तयार करत आहे.
No one can lay a foundation other than Jesus Christ.
आणि मंडळीसाठी दुसरा पाया कोण घालूच शकत नाही, येशू ख्रिस्तच तो आहे.
But in this passage Paul is concerned with how the church at Corinth would continue to build on the foundation.
आणि मग इथं पावलाचं काय मुख्य हेतू आहे की पाया तर येशू ख्रिस्ताचा त्याने रचलेला आहे पण त्यावर लोक आता काय रचणार आहेत, कसं बांधकाम करणार आहेत, त्याचं त्याला इथं ओझ आहे.
Our churches will rise or fall.
आपल्या मंडळ्या टिकतील किंवा पडतील.
And suffer loss or receive reward on the day of judgment.
आपल्या मंडळ्या टिकतील पडतील त्यांना पारितोषिक मिळेल किंवा तोटा होईल.
Based upon how we build on the foundation of Jesus Christ.
हे सगळं कशावर निर्भर आहे तर ह्या येशू ख्रिस्त जो पाया आहे त्याच्यावर आपण कसं बांधणार त्याच्यावर.
So what is it that will withstand the holy fire of God's scrutiny on that day?
आणि मग जो पवित्र देवाचा जो अग्नीची परीक्षा होणार आहे तर त्याच्या समोर कशाचा टिकाव धरू शकेल.
And here's Paul's answer.
आणि पावलाचा उत्तर हे आहे.
The material used for the structure.
आणि जे सामग्री जी आहे ती बांधण्यासाठी जी उपयोगी आहे.
Must be consistent with the material used for the foundation.
आणि जे पाया रचलेला आहे त्या रूपानेच जे बांधकाम होणार आहे त्याची जी सामग्री दोघं सारखीच असायला पाहिजे.
In other words, if preaching Christ is what lays the foundation of the church.
म्हणजे दुसऱ्या शब्दात जर का पाया ख्रिस्त केंद्रित घोषणाने झालेला आहे.
Then preaching Christ is the way we continue to build on the foundation.
आणि मग तसंच आपल्याला इमारत पण ख्रिस्त केंद्रित घोषणेनेच करायची आहे.
Men, we don't move on to another building material.
आणि पाया ख्रिस्ताचं रचला आता इमारत जी आहे दुसऱ्या सामग्रीने बांधणार असं होत नाही.
We keep preaching Christ.
आपण ख्रिस्ताचीच घोषणा केली पाहिजे.
And what is built on this gospel of Christ is what will survive on that day when our works are judged.
आणि ज्या गोष्टी ह्या सुवार्तेवर रचणार आणि बांधणार त्याच त्या अग्नीच्या परीक्षेतून बाहेर पडतील.
And what is not won't.
आणि ज्या गोष्टी बाहेरच्या आणि मुद्द्या बाहेरच्या आहेत त्या टिकाव धरू शकणार नाही.
Now some people would say.
आणि काही लोक म्हणतील.
You don't really mean that people should come to church Sunday after Sunday after Sunday and hear the gospel.
तुमचा असा अर्थ आहे का की लोकांनी रविवार माग रविवार यायचा आणि मग ह्या शास्त्र भागाप्रमाणे प्रत्येक रविवारी सुवार्ताच ऐकायची का?
No, that's exactly what I would say.
आणि ते म्हणतात तेच मी म्हणत आहे की तसंच होईल.
Because this is the way that Paul himself built on the foundation of Christ.
कारण पौलाचं उदाहरण जर का आपण पाहिलं त्याने तसंच केलं, पाया पण ख्रिस्ताचा रचला आणि बांधकाम जे आहे तेच ख्रिस्ताचं केलं.
Preaching Christ was not simply Paul's method of church planting.
आणि फक्त पौलाचाच हा मार्ग नव्हता की ख्रिस्त केंद्रित घोष सूचना करायची.
प्रीचिंग क्राइस्ट वॉज ऑल्सो हिज मेथड ऑफ चर्च बिल्डिंग.
आणि मंडळी रोपण पण तो ख्रिस्ताच्या घोषणेने करायचा आणि मग मंडळीला उभारणं आणि बांधणं पण ख्रिस्ताच्या घोषणेने करायचा.
Now, we don't have time to turn to every passage, but I'd like you to at least write down the references, men, as I give these passages.
आणि सगळे जे संदर्भ आहेत ते बघण्याकडे आपल्याला वेळ नाही, पण तुम्ही ते रेफरन्स तरी त्याचं नमूद करून घ्या.
1 Corinthians 1:23.
पहिले करिंथ 1:23.
But we preach Christ crucified.
परंतु आम्ही तर ख्रिस्त वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त याची घोषणा करतो.
A stumbling block to Jews and folly to Gentiles.
या यहुद्यास अडखळण व हेल्लेनास मूर्खपणा असा आहे.
1 Corinthians 2:2.
पहिले करिंथ 2:2.
For I decided to know nothing among you.
कारण येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त
except Jesus Christ and him crucified.
याच्या शिवाय मी तुमच्या बरोबर असताना दुसरे काही जमेस धरू नये असं मी ठाम निश्चय केला.
Several months later, Paul wrote the Corinthians again.
हे पत्र लिहिल्यानंतर बऱ्याच महिन्यानंतर अगोदर नंतर पौलाने परत एक पत्र लिहिलं.
His methodology had not changed.
आणि दुसरं पत्र लिहिलं तेव्हा त्याचं काय जो कार्यपद्धती ती बदलली नाही.
2 Corinthians 4:5.
आणि दुसरे करिंथ 4:5 मध्ये पण बघा त्याची कार्यपद्धती तीच आहे.
For what we proclaim is not ourselves but Jesus Christ is Lord.
कारण आम्ही आपली घोषणा करीत नाही तर ख्रिस्त येशू हा प्रभू आहे अशी.
These were not simply sentimental words to Paul.
पाऊल फक्त भावनापोटी असे हे उद्गार काढायचा नाही.
He meant what he said.
त्याला पूर्णपणे तो जाणून बुजून हे करायचा.
Every aspect of his ministry revolved around preaching and teaching.
प्रत्येक घोषणा शिक्षण सगळं काही त्याच्या सेवकार्याचं कशा भोवती फिरत होतं तर ख्रिस्ता भोवती.
The message and meaning of the person and work of Jesus Christ.
ख्रिस्त कोण आहे आणि तो कशासाठी आला आणि तो आपल्यासाठी काय झाला ह्या भोवतीच त्याची पूर्ण सेवा फिरायची.
And living out the implications in everyday life.
आणि मग जर का हे खरं आहे तर माझं जीवन पण त्याप्रमाणे जगायला पाहिजे असं तो पाऊल करायचा.
This was the ministry to Paul, nothing more and nothing less.
आणि पाऊलच्या सेवेचा सारांश असाच आहे आणि दुसरं काही नाही.
Man, I want to give you 3 reasons why we must be committed to proclaiming Jesus Christ.
आता मी तुम्हाला 3 कारणं देणार आहे की का आपल्या घोषणेमध्ये ख्रिस्त केंद्रितपणा असायला पाहिजे.
First, because Jesus Christ is the theme of all scripture.
पहिलं कारण हे आहे की ख्रिस्त पूर्ण शास्त्राचा हेतू आणि मुद्दा आहे.
John 5:39.
योहान 5:39 मध्ये असं लिहिलेलं आहे.
You search the scriptures because you think that in them you have eternal life.
तुम्ही शास्त्र जे आहे ते पारखून पाहता आणि तुम्हाला वाटतं त्याच्यामध्ये तुम्हाला अनंतकालिक जीवन मिळेल.
And it is these that bear witness of me.
आणि हे शास्त्रच माझ्याविषयीची साक्ष देतात.
Jesus was giving us a comprehensive key to interpreting the scriptures.
आणि येशू इथं आपल्याला पूर्ण शास्त्र कसं त्याचा अर्थ काढायचा ह्याची किल्ली देत आहे आपल्याला.
The key to unlocking the meaning of all scripture.
आणि पूर्ण शास्त्र जे आहे त्याचा अर्थ कसा काढायचा ह्याची किल्ली इथे येशू आपल्याला देत आहे.
Is to understand that all of scripture bears witness of Jesus Christ.
तर अर्थ कसा समजल पूर्ण शास्त्राचा जे आपण समजून घेईल की हे पूर्ण शास्त्र जे आहे ख्रिस्ताची साक्ष देत.
Listen to Martin Luther.
मार्टिन लुथर यांचं जे शब्द ऐका.
Jesus Christ is the center of the Bible.
येशू ख्रिस्त बायबलचा केंद्रबिंदू आहे.
To miss Christ as the center of scripture is to remain in darkness and ignorance.
आणि जर का आपण हे गोष्ट विसरून गेलो आणि त्याच्यापासून परावृत्त झालो तर पूर्ण अंधकारामध्ये आपला जो शिक्षणाचा वेळ जाईल.
Those who miss Christ in the scriptures
आणि ते कोणी ख्रिस्ताला विरहित हे शास्त्राकडे जातात.
अंडरस्टँड नो आर्टिकल ऑफ ख्रिश्चन टीचिंग.
त्यांना शास्त्रच समजू शकत नाही.
What sin is?
पाप काय आहे?
What man's ability is?
मनुष्याची पात्रता.
How one
मनुष्याची कुवत काय आहे?
How one gets rid of sin and becomes righteous?
आणि मनुष्य कसा पापापासून परावृत्त होऊन धार्मिक नीतिमान येशू मध्ये गणला जाईल?
What law or gospel is?
आणि नियम शास्त्र काय कृपा काय काहीच समजणार नाही.
What faith is? What good works are?
आणि विश्वास आणि मग त्याच्या नंतरचे चांगले क्रिया कशा बाहेर पडणार?
Luther said this.
लुथर असे म्हटले.
such a man should let the Bible rest in peace.
आणि जर का असा व्यक्ती जो आहे त्याला ख्रिस्त विरहित बायबलचा अभ्यास करायचा आहे तर त्यांनी बायबल सोडून द्यावं.
This is my advice.
आणि ही माझी सल्ला आहे.
He will certainly take offense and become blinder and madder the longer he studies.
आणि ख्रिस्त विरहित रीतीने जर का बायबलचा अभ्यास केला तर तो अजून चिवताळेल आणि त्याला काहीच समजणार नाही आणि गोंधळात पडेल.
Men, Luther was reminding us that you can preach from the Bible and be unbiblical.
आणि लूथर आपल्याला असे सांगत आहे की बायबलचीच घोषणा आपण करू शकतो बायबल पण बायबलच्या व्यतिरिक्त आपण राहू.
You can teach Bible stories and Bible doctrine and be unbiblical.
आणि जे शास्त्रातल्या घटना आणि गोष्टी आपण सांगू शकतो पण शास्त्राप्रमाणे ते असणार नाही.
If you miss the main point of the Bible, which is Jesus Christ.
जर का जे शास्त्राचा मुख्य हेतू आपण त्यापासून परावृत्त राहिलो म्हणजे येशू ख्रिस्त.
Jesus told the Pharisees that they understood nothing of scripture because they missed him in the scriptures.
येशूने परुषांना असं सांगितलं की तुम्हाला शास्त्र समजलेलंच नाही कारण शास्त्र ज्याची साक्ष देतं म्हणजे येशूची त्याच्यापासून ते परावृत्त राहिले.
John 5:46.
आणि योहान 5:46 मध्ये असं लिहिलंय.
For if you believe Moses,
तुम्ही मोशेवर विश्वास ठेवला असता,
you would believe me, for he wrote of me.
तर माझ्यावरही विश्वास ठेवला असता कारण त्याने माझ्याविषयी लिहिले आहे.
But it wasn't only Moses who bore witness of Christ in the scriptures.
फक्त मोशेनेच साक्ष दिली नाही असं नाही येशू बद्दल.
Turn with me to Luke 24.
Luke 24 मध्ये बघा. मग तो त्यांना म्हणाला अहो निर्बुद्ध व संदेष्ट्यांना सांगितलेल्या सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो ख्रिस्ताने ही दुःख सोसावी आणि आपल्या गौरवात जावे ह्याचे अगत्य नव्हते काय. मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रातील आपणाविषयी गोष्टीचा अर्थ त्यांना सांगितला.
And then Luke 24:44.
आणि Luke 24:44 मध्ये काय लिहिले बघा. मग तो त्यांना म्हणाला मी तुमच्या बरोबर असताना तुम्हाला सांगितले माझी वचने हीच आहेत की मोशेने नियमशास्त्र संदेष्टे व स्तोत्र ह्यात माझ्याविषयी जे लिहिले आहे ते सर्व पूर्ण होणे आवश्यक आहे.
जीसस वॉज रेफरिंग टू व्हॉट द ज्यूज कॉल्ड द तनाख.
आणि यहुदी लोक ह्याला तनाख म्हणायचे.
The word comes from three Hebrew consonants.
आणि मग त न आणि ख असे तीन इब्री शब्द उच्चारापासून ते आलेले आहेत.
Standing for the three parts of Hebrew scripture.
आणि जे शास्त्राचे जुन्या करारातले तीन भागाबद्दल ते आहे.
The T for the Torah.
त जे आहे ते टोरा बद्दल आहे.
N for Nevi'im or the prophets.
आणि न म्हणजे जे नेफिलिम म्हणजे जे संदेश त्यांच्याबद्दल.
K for Ketuvim or the writings.
ख म्हणजे कतवीम जे आहेत म्हणजे जे लिखाण त्याबद्दल.
So Jesus was saying that all of the scriptures bear witness to him and specifically to the meaning of his death.
आणि येशू सांगत आहे की पूर्ण शास्त्र जे आहे त्याच्याविषयीचे साक्ष्य देते आणि विशेष करून तो येईल त्याचं मरण अगत्य आहे आणि तो पुन्हा उठत.
And he rebuked the disciples because they hadn't seen it themselves.
आणि येशूने शिष्यांची कान उघडणी केली कारण त्यांनी ह्या गोष्टी पाहिलेल्या नाहीत.
So men, from Jesus' own lips,
येशूच्या स्वतःच्या ओठांनी
we receive permission to see him in all the scriptures.
आणि आपल्याला इथं परवानगी मिळत आहे की पूर्ण शास्त्र भागामध्ये तोच केंद्रबिंदू असायला पाहिजे.
And we are called fools and slow of heart if we do not.
आणि आपल्याला येशू मूर्ख मतिमंद असं म्हणाल जर का आपण शास्त्र ख्रिस्त विरहित रीतीने पाहिलं तर.
Paul said in 2 Corinthians 3.
आणि दुसरे करिंथ 3 अध्यायामध्ये पौल असं म्हटला.
That when the Jews don't see Christ when Moses is read.
आणि जेव्हा जेव्हा मोशे हा त्यांच्या समोर वाचण्यात येतो जर का यहुदी जे आहेत त्यांनी ख्रिस्त पाहिला नाही.
It's because there's a veil over their understanding.
हे का होतं कारण त्यांच्या समोर एक अंधुकपणा आलेला आहे.
But when God lifts the veil, what do they see in those same scriptures?
पण जेव्हा देव त्यांच्या डोळ्यांचा पडदा काढून टाकतो तेव्हा त्याच शास्त्रामध्ये यहुदी लोकांना काय दिसतं.
The light of the knowledge of the glory of God.
त्यांना हे दिसतं की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखात देवाचं गौरव हे दिसतं.
In the face of Christ.
येशू ख्रिस्ताच्या मुखामध्ये.
Remember what Philip said to Nathaniel.
आणि फिलिप जो आहे नथानीलला त्याने काय सांगितलं?
John 1:45.
योहान 1:45 मध्ये.
We have found him of whom Moses in the law.
ज्याच्या विषयी मोशेने नियमशास्त्रामध्ये साक्ष दिली तो आम्हाला मिळालेला आहे.
And also the prophets wrote, Jesus of Nazareth, the son of Joseph.
आणि जे संदेश त्यांनी भविष्यवाणी केली त्याविषयी तो आम्हाला मिळालेला आहे.
Consider the very first sermon on the day of Pentecost.
आणि पेंटेकॉस्टच्या दिवशी पेत्राचा जो संदेश आहे त्याबद्दल विचार करा.
Peter preached an expositional sermon on Jesus' resurrection.
प्रेषित 2 मध्ये पेत्र जो आहे त्याने एक विश्लेषण करणारा जो संदेश दिलेला आहे आणि तो पूर्ण जुन्या करारातला होता.
Entirely from the Old Testament.
आणि पूर्ण जुन्या करारातून त्याने विश्लेषण करून तिथं संदेश दिला.
Remember, he didn't have 1 Corinthians 15 yet.
आणि त्याला पहिले करिंथ 15 हे अभ्यासण्यासाठी नव्हतं त्याच्याकडे.
He preached the resurrection of Christ from 2 Samuel 7.
आणि दुसरे सामुएल 7व्या अध्यायाचा संदर्भ घेऊन त्याने त्या लोकांना ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाबद्दल सांगितलं.
Psalm 16, Psalm 110.
स्तोत्र 16, स्तोत्र 110 हे सगळे संदर्भ त्याने त्या संदेशामध्ये सांगितले.
And Joel chapter 2.
आणि योहेल याचा दुसरा अध्याय त्याने सांगितला.
The second Christian sermon was in Acts chapter 3. Turn that with me.
नंतर प्रेषित 3 मध्ये दुसरा ख्रिस्ती संदेश मंडळीचा तिथं झालेला आहे.
प्रेषित
याचा तिसरा अध्याय.
Peter preaches the gospel in the temple and he explains in Acts 3 verse 18.
आणि प्रेषित 3 आणि 18 मध्ये पेत्र जो आहे मंडळीत थांबलेला मंदिरात थांबलेला आहे आणि तिथं घोषणा करत आहे आणि 18 वचन असं म्हणते, परंतु देवाने आपल्या ख्रिस्ताने दुःख सहन करावे असे जे सर्व संदेष्ट्यांच्या मुखाने पूर्वी सांगितले होते ते त्याने त्याच्या प्रमाणे पूर्ण केलेले आहे. आणि 21-24 मध्ये असलेले सर्व गोष्टी पूर्वस्थितीतल्या पोहोचवण्यासाठी ज्या काळाविषयी देवाने आरंभापासून आपल्या पवित्र संदेष्ट्याच्या मुखाने सांगितले त्या काळापर्यंत येशूला स्वर्गात राहणे प्राप्त आहे. मोशेनेही म्हटले आहे, प्रभू देव तुम्हासाठी माझ्यासारखा संदेष्टा तुमच्या बांधवामधून उभा करील, तो जे काही तुम्हाला सांगेल त्याप्रमाणे सर्व गोष्टी त्याचे ऐका. आणि असे होईल की जो कोणी त्या संदेष्ट्याचे ऐकणार नाही तो लोकातून अगदी नष्ट केला जाईल. आणखी शमुएलापासून परंपरेने जितके संदेष्टे बोलले तितक्या सर्वांनी ह्या दिवसाविषयी सांगितले आहे.
In Acts 4 he preaches Christ from Psalm 118.
आणि प्रेषित 4 मध्ये स्तोत्र 118 मधून ख्रिस्ताची घोषणा तो करत आहे.
And in Acts chapter 10 when Peter preaches to Cornelius and his friends.
आणि प्रेषित 10 मध्ये कॉर्नेलियसच्या घरामध्ये जिथे पेत्राने संदेश दिला.
He says this in Acts 10:43.
प्रेषित 10:43 मध्ये तो असं सांगतो, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल अशी साक्ष सर्वे संदेश ते त्याच्याविषयी देतात.
You remember the story of Philip meeting up with the Ethiopian eunuch.
आणि तुम्हाला ती गोष्ट माहित आहे की फिलिप जो आहे तो इथियोपिया हापशी जो संड आहे त्याच्यासंग ती भेटला तेव्हा.
He just happened to be reading from the scroll of Isaiah.
आणि त्याच्या हातात यशायाची गुंडाळी होती.
What we call Isaiah chapter 53.
आणि यशायाची गुंडाळी याच्या 53 अध्याय त्याच्या हातात होता.
What a coincidence.
आणि हे काय किती योगायोगाची गोष्ट आहे.
Acts 8:35.
आणि प्रेषित 8:35 मध्ये असं लिहिलेलं आहे,
then Philip opened his mouth
ani philipane tesa mukh ugadlela ahe
and beginning with this scripture he told him the good news about Jesus.
Teva philipane bolnyas arambh kela va hya shastra pasun suruvat karun yeshu vishayi suruvata tyane sangitli.
Man, that's not hard when you're in Isaiah chapter 53.
Ani yeshaya 53 madhe jar ka tumhi ahat teva he soppa ahe yeshu baddal sangna.
But the implication is that you can begin with any scripture and preach Christ.
पण इथून लागू करणं असं आहे की कोणताही शास्त्र भाग जर का तुम्ही उघडला तिथून ख्रिस्ताची घोषणा तुम्ही केली पाहिजे.
Because he's in all the scriptures.
कारण तो पूर्ण शास्त्रामध्ये त्याच्याबद्दल दिलेला आहे.
The longer I preach this book, the more of Christ I see on every page because he's there.
आणि मी इतके वर्ष या पुस्तकातून प्रचार करत आहे आणि जितकं मी अभ्यास करतो तिथं मला ठाम निश्चय होत आहे की ख्रिस्त प्रत्येक पानावर आहे.
Turn with me to 1 Corinthians 10:4.
आणि पहिले करिंथ 10 अध्याय आणि 14 वचन बघा.
Okay, I'm going to read this here.
मी हे वाचल.
1 Corinthians 10:4. Paul is speaking of the Israelites in the wilderness.
आणि पौल इथं इस्रायल जे आहेत जे लोक अरण्यात होते त्याच्याबद्दल सांगत आहेत.
And all drank the same spiritual drink.
आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले.
For they drank from the spiritual rock that followed them.
कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पीत होते.
And the rock was Christ.
तो खडक तर ख्रिस्त होता.
This is staggering.
हे तर एकदम नवलाची गोष्ट आहे.
Paul is saying that the spiritual source of their physical water.
आणि पौल इथं सांगत आहे की त्या पाण्याचा जो आध्यात्मिक स्रोत कोण होता.
Was none other than the pre-incarnate Christ, who was all sufficient for his people.
आणि तो कोण होता तर देहधारण पूर्वीचा आपला येशू ख्रिस्त सर्व पुरवणीचा तो देव आहे.
Paul saw the Son of God as the one the Israelites were dealing with in the wilderness.
पौल इथं देवाचा पुत्र ह्या इस्रायली लोकांना जुन्या करारात देखील चालवत आहे हे त्याला पाहायला मिळते.
This is from the English Standard Version, 1 Corinthians 10:9.
आणि पहिले करिंथ 10:9 English Standard Version ESV मधून ते वाचतात.
We must not put Christ to the test.
त्यांच्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली.
As some of them did and were destroyed by servants.
आणि ते सापांच्या योगे नाश पावले तेव्हा आपण प्रभूची परीक्षा पाहू नये.
Some Greek manuscripts say Lord.
आणि काही मूळ ज्या गुंडाळ्या आहेत ते म्हणतात प्रभू असं तिथं शब्द आहे.
But the earliest best manuscripts say Christ.
पण जे सगळ्यात अगोदरचे जे गुंडाळ्या आहेत ते तिथं ख्रिस्त वापरतात.
When the Hebrews grumbled against God, they were grumbling against Jesus Christ.
आणि इस्रायली लोक जुन्या करारात देवाविषयी कुरकुर करत आहेत तर पौल इथं सांगत आहे ख्रिस्त जो त्यांचा पुरवठा करणार आहे त्याबद्दल ते कुरकुर करत.
That's amazing.
हे फार अद्भुत गोष्ट आहे.
One more, Jude verse 5.
आणि युदाचं पुस्तक जो एकदम शेवटी आहे बायबलच्या वचन एकच अध्याय आहे.
Now I want to remind you, although you once fully knew it.
आणि युदाचं पुस्तक आणि पाचवं वचन तुम्हाला हे सर्व ठाऊकच आहे तरी तुम्हाला ह्याची आठवण करून द्यावी अशी माझी इच्छा आहे.
That Jesus, who saved the people out of the land of Egypt, afterward destroyed those who did not believe.
ते हे की प्रभूने मिस्र देशातून आपल्या लोकांना निभावून नेले आणि जे विश्वासीन झाले त्यांचा नाश केला.
Again, the best manuscripts don't say Lord, they say Jesus.
सर्वात उत्तम ज्या गुंडाळ्या आहेत अगोदरच्या ते तिथं प्रभू हा शब्द वापरत नाही तर येशू हा शब्द वापरतात.
He was there at creation.
येशू निर्मितीच्या वेळेस देवाबरोबर होता.
He was there in the garden.
आणि तो त्या पतनाच्या वेळेस तिथं होता.
There at the Passover.
आणि जे तिथं पासओव्हर म्हणजे ओलांडण्याच्या सणाजवळ तो होता.
There when the bronze serpent was lifted up in the wilderness.
मोशेने जो पितळी साप उभा केला हे त्याचं दर्शक आहे.
He was there in every facet of the tabernacle.
आणि ते जे मंडप जो आहे निवास मंडप त्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचं चिन्ह आहे.
And later in every detail of the temple.
आणि मग जेव्हा मंदिर बांधण्यात आलं तेव्हा तिथं पण प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा उल्लेख आहे.
इन एव्हरी फीस्ट.
आणि सर्व सणांमध्ये.
इन एव्हरी सॅक्रिफाइस.
आणि प्रत्येक अर्पणामध्ये सत्य शेवटी त्याला तोंड बोट दाखवत आहे.
फ्रॉम द बिगिनिंग ऑफ जेनेसिस टू द एंड ऑफ मलाखी.
आणि उत्पत्ती पासून मलाखी पर्यंत.
And he's there from his birth in Matthew to his return in Revelation.
आणि मत्तेमध्ये त्याच्या जन्मापासून त्याच्या पुन्हा येण्यापर्यंत प्रगटीकरणामध्ये पूर्ण शास्त्र तोच आहे.
Where Revelation 19:10 says.
आणि प्रगटीकरण 19:10 असं म्हणतंय.
The testimony of Jesus is the spirit of prophecy.
आणि तिथं असलेले प्रगटीकरण 19:10 तेव्हा मी त्याच्या पाया पडून नमन करून परंतु तो मेला मी तुमच्या सोबतीचा आणि जे येशू विषयी साक्ष देतात त्या तुझ्या बंधूंच्या सोबतीचा दास.
In other words, the heart and soul of this book is the message of Jesus.
कारण येशू विषयी साक्ष हे संदेश त्यांचा मर्म आहे.
Every part of scripture relates in some way to this person and this message.
आणि प्रत्येक शास्त्रभाग जो आहे तो कुठ ना कुठ तरी येशू आणि येशूचं कार्य त्याविषयी साक्ष देत.
Every story whispers his name.
आणि प्रत्येक घटना जी आहे बायबल मध्ये त्याचा जणू काही हळूवारपणे आपल्याला उल्लेख करते.
So man, if Jesus Christ is the theme of all scripture, then He is the context of every text.
आणि जर का येशू ख्रिस्त जर का पूर्ण शास्त्राचा मुद्दा आहे तर मग कोणतंही शास्त्र जे आहे त्याचं विश्लेषण करताना तोच संदर्भ आहे.
And tomorrow I want to talk about how we preach and teach Christ from all the scriptures.
आणि उद्या मी त्याच्याबद्दल शिकवणार आहे की कसं आपण पूर्ण शास्त्र भागातून येशू विषयीची घोषणा करावी.
But secondly, we must preach Christ because preaching Christ edifies the saints.
आणि का बरं येशू ख्रिस्ताचीच घोषणा केली पाहिजे आपण. पहिलं कारण होतं की तो शास्त्रामध्ये सगळीकडे आहे. दुसरी कारण असं आहे की संतगणांना त्याच्याने बांधणी होते.
Sometimes we can give the impression that we start the Christian life with Jesus.
आणि कधी कधी आपल्याला वाटतं की येशू संती आपलं सुरुवात होती ख्रिस्ती जीवनाची.
And the gospel.
आणि सुवार्ते संती.
But then we move on to deeper things.
आणि मग आपण सखोलच्या गोष्टींकडे जातो आणि येशूला विसरून जातो.
Or that preaching about Christ should just be reserved for evangelistic sermons.
आणि हे ख्रिस्त केंद्रित घोषणा फक्त नवीन नवीन ठिकाणी सुवार्ता प्रसाराला जेव्हा आपण जातो तेव्हाच केली पाहिजे.
Several years ago I was preaching through Romans.
आणि कितीतरी वर्षापूर्वी मी रोम करासपत्र ह्याच्यातून संदेश देत होतो.
And what I read in the first chapter stopped me in my tracks.
आणि मी जेव्हा पहिल्या अध्यायामध्ये काहीतरी वाचलं तिथंच मला थांबवलं त्या वचनाने.
Romans 1:15.
रोम 1:15 मध्ये काय लिहिलेलं बघा.
So I am eager to preach the gospel to you also who are in Rome.
याप्रमाणे रोम शहरात राहणाऱ्या तुम्हालाही सुवार्ता सांगण्यास मी अगदी उत्सुक आहे.
I thought, but Paul, they're already saved.
पण हे रोम मध्ये पाऊल मंडळीला पत्र लिहित आहे आणि ते तारलेले लोक आहेत.
Shouldn't you move on to our fundamentals of the faith class?
आणि तिथून मग तुम्ही आता अजून गांभीर्याच्या गोष्टींना मूलभूत गोष्टींकडे जायला नाही पाहिजे का पाऊला.
But Paul meant what he said.
पण पाऊल इथं फार इकडं हेतुपूर्ण हे शब्द बोलत आहे.
He was eager to preach Christ or preach the gospel of Christ to believers.
याप्रमाणे रोम शहरात राहणाऱ्या तुम्हालाही सुवार्ता सांगत म्हणजे विश्वासणाऱ्याला तो सांगत आहे सुवार्ता.
He was never finished with the gospel of Christ crucified.
आणि वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त हे सांगणं त्यांनी कधीच संपवलं नाही.
Because nothing is more edifying to the saints.
आणि का हे सांगलत संपवलं नाही त्यांनी कारण संतगणांची बांधणी करणं ह्या ख्रिस्त केंद्रित घोषणेने होत.
Nothing is deeper or more profound.
आणि ह्या वधस्तंभावर खेळलेल्या ख्रिस्तापेक्षा सखोल आणि मूलभूत अशी गोष्टच नाही.
And nothing will do more to produce what he called the obedience of the faith in Romans 1:5.
आणि रोम 1:5 मध्ये विश्वासाच्या आज्ञा पालनाला जर का आपल्याला लोकांना बोलवायचं आहे तर दुसरी कोणचीच गोष्ट ते करू शकत नाही.
Then a continual preaching of Christ and him crucified.
नेहमी जर का आपण ख्रिस्तान वधस्तंभावरला ख्रिस्त गाजवतो तेव्हा लोक विश्वासाच्या आज्ञा पालनापर्यंत येतील.
Now look with me at the end of Romans chapter 16 verse 25.
रोम करासपत्राच्या शेवटी आणि 16 अध्यायाच्या 25 वचनाकडे या.
Now to him who is able to strengthen you.
आता हे रहस्य गत युगात गुप्त ठेवले होते परंतु आता ते प्रगट झाले.
According to my gospel and the preaching of Jesus Christ.
आणि सर्व राष्ट्रातील लोकांनी विश्वासाच्या अधीन व्हावे म्हणून सनातन देवाच्या आज्ञेने संदेश त्यांच्या लेखनाद्वारे त्यांना जे कळविण्यात आले.
There is nothing more edifying than the gospel of Jesus Christ in all its richness, fullness and depth.
येशू ख्रिस्ताविषयीच्या घोषणेप्रमाणे तुम्हाला स्थिर करण्यास समर्थ असा जो एकच ज्ञानी देव म्हणजे अजूनही काही क्षमता नाही असं नाहीये ह्याच्यात.
Paul wrote in Colossians 1:28.
कलसई 1:28 मध्ये पाऊल असं म्हणतो.
Him we proclaim.
त्याची आम्ही घोषणा करतो.
Warning everyone and teaching everyone with all wisdom.
प्रत्येक मनुष्याला ज्ञानाने आम्ही बोधित करतो आणि शिकवतो.
That we may present everyone mature in Christ.
या हेतूने की सर्वांना आम्ही ख्रिस्तामध्ये परिपक्व असं सामील करावं.
Mature in Christ means people who walk and talk and love like Jesus.
आणि येशू मध्ये परिपक्व म्हणजे जे लोक येशू सारखं प्रेम करतात बोलतात आणि चालतात.
The goal of our ministry is Christ likeness.
आपल्या सेवेचा हेतू तो आहे ख्रिस्तच आहे.
Then the content of our preaching must be Christ.
आणि जर का आपल्या लोकांना ख्रिस्ता सारखं बनवायचंय तर मग ख्रिस्ताचीच घोषणा तिथपर्यंत घेऊन जाऊ शकते.
Where are Christians to look as they run the race that is set before them?
आणि जर का त्यांना जे जी शर्यत आहे तिथं धावायची आहे आणि ते म्हणजे ख्रिस्तासारखं बनायचं, तर मग कुणाकडे त्यांना पाहायला पाहिजे?
Hebrews chapter 12 verse 2.
हिब्रूज 12 आणि 2 मध्ये काय लिहिलेलं आहे?
Looking to Jesus, the founder and perfecter of our faith.
आपल्या विश्वासाचा जो जनक आहे, जो मूलभूत तारणारा आहे, त्याच्याकडे पाहत पाहत आपल्याला शर्यत संपवायची आहे.
In other words, the beginner and the finisher of our faith.
आपला विश्वास जो सुरुवात करणारा आणि संपवणारा येशू ख्रिस्त आहे.
Fix your eyes on the one who saves and the one who sanctifies.
आणि जो तारतो आणि पवित्र करतो अशा येशू ख्रिस्ताकडे आपले डोळे आपण केंद्रित केले पाहिजे.
The one who made atonement and now makes intercession.
आणि ज्याने आपल्यासाठी खंडणी भरली आणि जो आपल्यासाठी मध्यस्थी करतो त्याकडे पण आपण पाहायला पाहिजे.
So if our people need to look to Jesus.
जर का आपल्या लोकांना येशूकडे पाहायचं आहे.
Then it's our job to hold him up.
तर मग आपल्याला त्याला वर दर संडेला उचलून धरायचं आहे.
Set him forth so that they can behold him.
आणि जर का त्यांच्या सारखं व्हायचंय तर मग त्याला आपण उचलून धरायला पाहिजे.
That's how Paul preached to the churches in Galatia.
आणि म्हणून असंच पाऊल इथं गलेशियाच्या मंडळीला तो बोधित करायचा.
Galatians 3:1.
गलती 3:1 मध्ये असं लिहिलेलं आहे.
It was before your eyes that Jesus Christ was publicly portrayed as crucified.
ज्यांच्या डोळ्या पुढे वर्णन करून ठेवलेला असा येशू ख्रिस्त वधस्तंभावर खिळलेला.
The word for publicly portrayed
इथं उघड उघड त्याचा आम्ही घोषणा केली
means to post an official announcement.
जो शब्द म्हणजे की एक एक गव्हर्नमेंट किंवा अशी ऑफिशियल जी बातमी आहे ती ते सगळ्यांना दिसल अशा ठिकाणी ते ठोकायचे.
Like putting up a billboard.
आणि इथं अशी एक माहिती पत्रक जर का आपण सगळ्यांना दिसल अशा जागी ठेवतो.
Paul painted a vivid, dramatic picture of Christ and his crucifixion.
म्हणजे पाऊल जो आहे सतत काय करायचा की अगदी स्पष्ट आणि सगळ्यांना दिसल असं वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त नेहमी त्याची आठवण करून द्यायचा लोकांना.
When Paul preached, they could hear the hammers ringing as they hit the nails.
आणि जेव्हा असं म्हणतात की पाऊल घोषणा करायचा जणू काय लोकांना येशू ख्रिस्ताच्या हातात जाणारे खिळे जे आहेत त्याचे ठोके ऐकूया.
They could see the blood flowing from his wound.
तो असं काही विवरण करायचा येशू की लोकांना वाटायचं की तो इथं बाहेर आहे त्याचं रक्त आम्हाला दिसत आहे.
They winced in pain as Paul described what Jesus endured for sinners.
आणि येशूने आपल्यासाठी काय भोगलं ह्याचे जणू काय त्यांनाच यातना व्हायला लागायच्या.
Men preach Christ in the same way.
आणि अशाच रीतीने आपण येशू ख्रिस्ताची घोषणा केली.
So clearly, so urgently, so passionately.
इतकं स्पष्ट, इतकं भावनापूर्ण आणि इतकं काही तडका फडकीने आपण ते केलं.
That when you are through, the aroma of Christ lingers.
आणि असं व्हायला पाहिजे की जेव्हा तुमचा संदेश संपला तेव्हा ख्रिस्ताचं जे मधुरपण आहे तिथं व्यापून जायला पाहिजे.
This is exactly what Paul said in 2 Corinthians 2:14.
आणि असंच पाऊल म्हणतो दुसरे करिंथ 2:14 मध्ये.
When Paul and the others came to Troas,
आणि पाऊल आणि इतर जे ट्रोएस या ठिकाणी आले,
their preaching spread the fragrance of the knowledge of him everywhere.
आणि त्यांच्या संदेशाने येशू ख्रिस्ताचा मधुर सुहास जो आहे तो सगळीकडे पसरला.
It was a strong smell, this fragrance of Christ.
आणि ह्या इतका मधुर आणि फार कडक असा तो सुवास होता.
For unbelievers it was a fragrance from death to death.
आणि अविश्वासणाऱ्यांसाठी ती एक दुर्गंधी आहे.
But for believers it was a fragrance from life to life.
पण विश्वासणाऱ्यांसाठी ही घोषणा जी आहे दुर्गंधी नव्हे तर सुवास आहे.
Men, when you stand in the pulpit,
जेव्हा तुम्ही पुलपिटवर उभे राहता,
let God's people see, hear and even smell this fragrance of Christ.
देवाच्या लोकांनी पाहायला पाहिजे, ऐकायला पाहिजे आणि जणू काही सुवास येशू ख्रिस्ताचा त्यांना तिकडे प्राप्त व्हायला पाहिजे.
Invite them to drink from him as their living water.
आणि जसं जो जीवनी पाण्याचा झरा असं त्यांना तिकडे तुम्ही बोलवा येशू ख्रिस्ताला पिण्यासाठी.
Feed on him as their living bread.
आणि येशू ख्रिस्त जो जीवनाची भाकर आहे हे त्याची आठवण करून त्यांच्याकडून येशूकडे येऊन तुम्ही खा असं ते मागणी करा.
Love him as their good shepherd.
आणि येशू आपला उत्तम मेंढपाळ या नात्याने त्यांच्यावर प्रेम करा अशी आपण घोषणा केली पाहिजे.
And then draw near to him as their sympathetic high priest.
आणि असं काय घोषणा केली पाहिजे की लोकांनी आपला सहनशील आणि स्नेह बाळगणारा मुख्य याजक असं त्यांना वाटायला पाहिजे.
Interceding on their behalf.
आणि त्यांना स्पष्ट ऐकू जायला पाहिजे की येशू त्यांच्या साठी मध्यस्थी करत आहे.
To his father.
पित्याकडे.
You give them Jesus. from all the scriptures in all his fullness, and they will be edified. Your people will grow and your church will grow. Thirdly, we must proclaim Christ. Because revealing Christ is the Holy Spirit's purpose in all of Scripture. It's the Holy Spirit who put Christ in all the Scriptures. 1 Peter chapter 1. Peter says, it was the Spirit of Christ that led the prophets to write of his sufferings and the glory to follow. Jesus told his disciples that through their inspired New Testament writings, the Holy Spirit would bear witness of him and glorify him. The Holy Spirit's purpose in all of Scripture is to bear witness of Jesus Christ and glorify him. Let me tie this into expository preaching.
आणि मग जे वचन विश्लेषण करून जे संदेश आहे त्याच्याबद्दल मी सांगल.
Expository preaching is finding the Holy Spirit's purpose in the text.
आणि expository preaching म्हणजे जे काही विश्लेषण करून जे संदेश आहे त्याचा अर्थ असा आहे की पवित्र आत्म्याचा उद्देश त्यांना सांगायचा.
And preaching that purpose.
आणि पवित्र आत्म्याने हा इथं शास्त्रभाग का दिलेला आहे आणि मग तो त्याची घोषणा करायची.
So unless we read the scriptures in a Christ-centered way,
जोपर्यंत आपण शास्त्रभाग जो आहे ख्रिस्त केंद्रित हेतूने पाहत नाही,
the Spirit's purpose in the scriptures will elude us.
तोपर्यंत आत्म्याने तो शास्त्रभाग का बरं इथं दिलेला आहे त्याचा हेतूच आपल्याला कळणार नाही.
And unless we preach the scriptures in a Christ-centered way,
आणि जोपर्यंत एक एक शास्त्रभाग आपण ख्रिस्त केंद्रित प्रमाणे घोषणा करीत नाही,
the Spirit's power will elude us.
तोपर्यंत आत्म्याचं जे सामर्थ्य आहे त्या शास्त्रभागासाठी त्यापासून आपण वंचित राहू.
J.C. Ryle was an Anglican preacher who made this bold statement.
J.C. Ryle एक अँग्लिकन प्रचारक होते आणि त्यांनी एक फार इथं धीटपणाचं वाक्य केलं.
The cross of Christ is the strength of the minister.
येशू ख्रिस्ताचं वधस्तंभ हा सेवकाचं बळ आहे.
It is the heart of the gospel.
ते सुवार्तेचं हृदय आहे.
I would not preach a sermon without preaching Christ crucified.
आणि मी एकही संदेश वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त न गाजवता करणार नाही.
I would feel like a soldier without a weapon.
आणि मला तसं केलं तर वाटेल मी लढायला जाणारा जो शिपाई आहे तो शस्त्राविना झालेला आहे.
Like an artist without a brush.
आणि मग एक जो कारागीर आहे पण त्याच्याकडे हत्यारच नाही किंवा ब्रश नाही पेंटिंग साठी.
Like a ship without a rudder.
आणि जर का एक जहाज आहे तिला जर का माग रडर नसल त्याच्याप्रमाणे असल.
This is the lever which has turned the world upside down.
आणि हे वधस्तंभावर खेळला ख्रिस्त ही एक जी यंत्रणा आहे त्याच्याद्वारे पूर्ण जग उलटापालट झालेले आहे.
This is the only message which can give peace to a troubled soul.
आणि ही हाच संदेश जो आहे तो एका जो निराश झालेला आत्मा आहे त्याला तो शांत देऊ शकत.
This is the preaching the Holy Spirit will bless.
आणि अशा प्रकारचं ख्रिस्तकेंद्रित संदेश पवित्र आत्मा त्याच्यावर आता आशीर्वाद देईल.
He honors those who honor Christ crucified.
आणि जो येशूचा मान राखतात येशू ख्रिस्ताची घोषणा करतात त्यांचा येशू मान राखल.
In saying that all of our preaching and teaching should be Christ centered,
ani jeva mi mhanto ki pratyek aapla sandesh ani shikavnyache vel Christ kendrit asayla paije,
I'm not advocating allegorizing the scriptures or reading something in there that is not there.
Yacha artha asa nahiye ki eka shastra bhaga madhe asa zabardasti karun असं काहीतरी वेगळंच अर्थ काढून तिथं ख्रिस्त हाणून मारून दाखवायचा.
I'm saying he is there because the Holy Spirit put him there.
पण मी असं म्हणत आहे की तो त्या शास्त्र भागामध्ये असेल कारण पवित्र आत्म्याने त्याला तिथं शास्त्र लिहिलेलं आहे.
Every passage of scripture is either predictive of the work of Christ.
आणि प्रत्येक शास्त्र भाग एकतर येशू ख्रिस्त काय करणार त्याची पूर्व बातमी आपल्याला देत आहे.
Preparatory for the work of Christ.
आणि कधी कधी शास्त्र भाग आपल्याला येशू ख्रिस्ताची गरज जाणून देतो.
Reflective of the work of Christ.
आणि शास्त्र भाग कधी कधी येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी काय केलं त्याची पार्श्वभूमी पण आपल्याला सांगतो.
Or the result of the work of Christ.
काय कधी कधी शास्त्र भाग जे आहे येशू ख्रिस्ताने जे काय कार्य केलं त्याच्यामुळे आपल्यावर परिणाम काय होतो त्याबद्दल सांगतो.
Cut the Bible anywhere and it bleeds Christ.
हे शास्त्र भाग कुठेही तुम्ही कापा आणि तिथून ख्रिस्त वाहतो.
The first time I ever stood in a pulpit to preach was 37 years ago.
आणि 37 वर्षांपूर्वी पहिल्या वेळेस मी पुलपीट वर आलो संदेश देण्यासाठी.
It was a little Baptist church in Southern California.
आणि सदर्न कॅलिफोर्निया या ठिकाणी एक छोटीशी बॅप्टिस्ट अशी मंडळी होती.
My wife taught at a Christian school at this church.
आणि माझी पत्नी जी आहे ती एका ख्रिस्ती शाळेमध्ये शिकवत असायची.
And the pastor asked me, a young seminary student, if I would preach at the evening service.
आणि त्या शाळेमध्ये जे पाळत आहेत त्यांनी सांगितलं की हे सेमिनरी मध्ये अभ्यास करत होते म्हणून त्यांना सांगितलं की त्या संध्याकाळच्या संदेशामध्ये तुम्ही संदेश द्या.
12 people showed up.
आणि 12 लोक आले तिकडे.
I was so excited about this opportunity, my first opportunity to preach.
आणि मला इतकं काही आतुरपणा आणि इतकं काही आवेश आला की 12 लोक आलेले आहेत आणि पहिल्या वेळेस मला संदेश देण्याची संधी मिळाली.
In front of real people, not just my wife.
आणि खऱ्या खुऱ्या लोकांसमोर आता मी संदेश देणार आहे फक्त माझ्या पत्नी समोर नाही.
So I managed to get a key to the chapel to go in to the chapel on the Saturday before I preach.
आणि म्हणून मी काय केलं की शनिवारी रात्रीच त्या हॉलची चावी घेतली आणि त्या चॅपल मध्ये अगोदरच गेलो.
I was so excited. I tested the acoustics.
आणि मी तिकडे इतका आवेशाने भरलो की ते हॉल मध्ये माझा आवाज कसा प्रभावित राहील ते मी पाहिलं. आणि पुलपीट अशी जी आहे ती ठोकून मी पाहिली.
I worked on my gestures.
आणि मग तिकडे माझे हावभाव कसे असतील ते मी पाहिले शनिवारी रात्री.
I was very caught up with myself.
आणि फार माझ्या स्वतः संगती मी गर्क राहिलो.
Until I noticed an old tarnished brass plate on the pulpit.
आणि हे सगळं करत असताना मी एक तिकडे पुलपीटवर एक पितळेचं पाटी लावलेली होती.
It was on the underside where only the preacher could see it.
आणि फक्त बोधद्वय प्रचारक तोच ते पाहू शकत होता.
It was John 12:21.
आणि योहान 12:21 हे वचन तिकडे कोरलेलं होतं.
When those Greeks came to Philip and said,
आणि ते हेलेनी लोक फिलिप कडे आले आणि म्हटले आम्हाला येशू संगती भेटायचंय.
Sir, we wish to see Jesus.
आणि ते असे त्यांनी वाक्य विचारलं त्यांनी हेलेनी लोकांनी फिलिपाला की आम्हाला येशूला पाहायचंय.
The next evening I was a much more humble man.
आणि त्या पुढच्या संध्याकाळी मी फार नमून गेलो त्या वाक्याने कारण लोकांना मला पाहायचं नाही पण येशूला पाहायचं.
I've been a pastor now 30 years. I've never forgotten that inscription.
आणि 30 वर्ष मी बाळके सेवा केलेले पण ते जे वचन त्या कोरलेले होते पुलपीटवर ते मी आजपर्यंत विसरलो नाही.
When you stand in the pulpit,
जेव्हा तुम्ही पुलपीटवर थांबता,
the people you are addressing need to see Jesus.
जे लोक तुमच्या ऐकण्यासाठी आले त्यांना तुम्हाला पाहायचं नाही त्यांना ख्रिस्ताला पाहण्याची गरज आहे.
Not you.
तुम्ही तुम्हाला नाही.
They want to hear the story about Jesus.
त्यांना येशू ख्रिस्ताची गोष्ट ऐकायची आहे.
And him crucified.
आणि वधस्तंभावर खेळ लागतो.
You will be a faithful shepherd when you can say with Paul.
आणि तुम्ही विश्वासू मेंढपाळ जेव्हा राहाल तेव्हा तुम्ही पावलासारखं बोलाल.
For we do not preach ourselves.
आम्ही स्वतःची घोषणा करत नाही.
But Christ Jesus is Lord.
आणि ख्रिस्त येशू हा प्रभू अशी घोषणा करतो.
Oh brothers, our time is short and the need is urgent.
आपला वेळ थोडा आहे आणि गरज फार मोठी आहे.
The stakes are eternal.
आणि आणि अत्यंतकालिक गोष्टीबद्दल ह्या गोष्टी आहेत.
Every time you stand behind the pulpit or lead a Bible study to open up God's word.
जेव्हा जेव्हा तुम्ही बायबल स्टडी शिकवता किंवा पुलपीट मागे थांबता.
Proclaim Jesus Christ to your people.
येशू ख्रिस्ताची घोषणा करा लोकांना.
Like a dying man to dying men.
एक मरता मनुष्य मेलेल्या मरणाऱ्या लोकांकडे.
Because you are and they are.
कारण तुम्ही मरणार आहात आणि ते पण मरत आहेत.
I want to close with something a good friend of mine wrote.
आणि सत्य शेवटी एक चांगला मित्र त्याने काय लिहिलेले त्याबद्दल मी सांगणार आहे.
Preach Christ Jesus the Lord.
येशू ख्रिस्त प्रभू हा गाजवा.
Determined to know nothing among your people but Christ crucified.
आणि तुमच्या लोकांमध्ये दुसरे काही जाणून घ्यायची इच्छा बाळगू नका पण ख्रिस्त वधस्तंभावर खिळला.
Let his name and grace.
आणि त्याचं नाव आणि त्याची कृपा.
His spirit and love.
त्याचा आत्मा आणि त्याचं प्रेम.
Triumph in the midst of all your sermons.
आणि तुमच्या सगळ्या संदेशांमध्ये त्याचं वर्चस्व असू दे.
Let your great end be to glorify him in the heart.
आणि तुमचा महान मुख्य हेतू असा असावा की येशू ख्रिस्ताचा गौरव व्हायला पाहिजे.
To render him amiable and precious in the eyes of his people.
आणि असं काय त्याला उचलून धरायचं की लोकांना तो आकर्षक आणि मधुर असा वाटेल.
To lead them to him.
आणि त्यांना येशू ख्रिस्ताकडे घेऊन जावं असा हेतू बाळगा.
As a sanctuary to protect them.
आणि येशू ख्रिस्त जणू काय एक आश्रयस्थान असं ते गाजवा.
A propitiation to reconcile them.
आणि तो खंडणी भरणारा जो पित्यासंगती समेट घडवून आणतो असं तुम्ही घोषणा करा.
A treasure to enrich them.
आणि असा खजिना की तो त्याच्याने ते सगळे प्रभूमध्ये श्रीमंत होतील असं गाजवा.
A physician to heal them.
आणि असा जो बरा करणारा की त्यांच्या व्याध्या तो काढून टाकल असं गाजवा.
An advocate to present them and their services to God.
आणि असा एक मध्यस्थ तो त्यांची प्रतिनिधित्व करेल देवाकडे.
As wisdom to counsel them.
आणि असा ज्ञानी असा येशूला गाजवा की त्यांचे जे मुद्दे आहेत सल्लागार असं त्यांना तो प्राप्त होईल.
As righteousness to justify.
आणि असा नीतिमान तो गाजवा की त्यांना धार्मिक ठरवल असा तो गाजवा.
As sanctification to renew.
आणि असा तो गाजवा की तो पवित्रीकरण करणार आहे आणि त्याच्याने त्यांचं पवित्रीकरण होईल.
And as redemption to save.
आणि असा गाजवा की जो खंडणी भरणार आहे आणि त्यांची खंडणी त्याने भरलेली आहे.
Let Christ be the diamond to shine in the bosom of all your sermons.
आणि ख्रिस्त येशू असा गाजवा की जणू काय तुमच्या संदेशांचं जो केंद्रबिंदू आहे तो जणू काय ख्रिस्त जो हिरा.
My brothers, if you do this, you will be a wise builder.
आणि जर का तुम्ही असं कराल तर पाऊल जसं म्हणतोय की एक ज्ञानी बांधणारा तुम्ही व्हाल.
And what you build will remain for eternity because it was built on Christ.
आणि जे काही तुम्ही ह्या ख्रिस्ताच्या पायावर बांधणार ते अनंत काळ टिकल कारण ते ख्रिस्ताच्या द्वारे बांधलं गेलं.
Let's pray together.
आपण प्रार्थना करूया.
Oh heavenly Father, may we as your under shepherds.
हे पित्या, आम्ही जे तुझे कामगार आहोत आणि मेंढपाळ आहोत.
Be captivated with Christ.
ख्रिस्ताने आम्ही गर्क होऊन जाऊ.
May nothing become more precious to us.
आणि दुसरे काही आम्हाला अजून मधुर वाटू देऊ नको.
So that nothing will be more precious to our flocks.
जेने काही जे आमचे ऐकणारे त्यांना पण अजून काही मधुर वाटणार नाही.
Father, teach us what this means.
आम्हाला पित्या शिकव की हे कायचा अर्थ काय आहे.
To know nothing among our people but Christ and him crucified.
आमच्या लोकांमध्ये दुसरे काही जाणून घ्यायची इच्छा न बाळगणं सत्य शेवटी ख्रिस्तान वधस्तंभावर ख्रिस्त.
Father, give us the wisdom of your Holy Spirit.
आणि तुझ्या आत्म्याचं ज्ञान आम्हाला दे.
To never move beyond this message and this person.
आणि हा ख्रिस्त आणि त्याचा जो संदेश आहे त्याच्या पलीकडे आम्ही अन्य गोष्टी न सांगावं.
That Christ may be exalted and glorified.
जेणेकरून ख्रिस्ताची गौरव आणि महानता वाढेल.
To the glory of the Father, amen.
आणि पित्याच्या गौरवासाठी आम्ही मागतो. आमेन.